पवित्र शास्त्र आम्हाला असा सांगतो, जणू एक माणूस मरतो त्या वखत त्यावाला अंग मरतो आणि त्यावाला जीव मरत नाही. जीव हा वर दोजक म्हणजार किंवा स्वर्गात जातो, त्या म्हणून जीव हा हमेशा त्या ठिकाणी राहतो, त्या म्हणून तो सैताना संग दुखा म्हणजार राहतो. दोन जागा हती तडी जीव राहतो, त्या म्हणून दोन रस्त हती. येशू असा सांगला ह की एक असा मोठा दरवाजा ह अन एक मोठा रस्ता ह, एक बरबादीकडे जावाचा रस्ता ह. गहिरे लोक या रस्ता धरी कण जात हती. असा नानुसा रस्ता अन नानुसा रस्ता ह, अन तो आपली जीवनाकडे लिवाचा रस्ता ह. थोडस लोक या रस्ता धरी कण मित हती, म्हणून या रस्ता धरी कण चालत राहत हती. त्या म्हणून येशू सांगत होता एक रस्ता ह दोस्त, आपली जीवनात दोन रस्ते हती, एक खराब रस्ता अन एक अवल रस्ता ह. गंजज दिहान पासून या मोठा रस्ता धरिकन गंजज माणसा चालत हती. एक बात ह, इतलुसा नानुसा लेकरू त्याला भी मालूम ह की कशी चोरी करवाची, तक्रात कशी करवाची, कसा राग भरवाचा, कसा ऐकवाचा नाही. तो डोकरा होतो तरी खराब कामा करत राहतो, त्या म्हणून मोठ्यांल्या बाता करत राहतो, चोऱ्या करत राहत, खून करत राहत होती, दारू पेत राहत होती अन खराब बाता करत राहत होती. हे एक बेकार रस्त्यावर चालत राहत होती. या रस्त्याच्या आखिर एक खंबा ह सजा ह कडे जात होती. जो कोणी हा रस्ता धरिकन चालत होती ते कहून भी जिवंत राहत नाही. हा एक दुसरा रस्ता ह अन मग एक लहानुसा रस्ता ह, आफांवर स्वर्गा म्हणजार लिजावाचा. तरी स्वर्गा म्हणजार भूत नाही, दुःख नाही, तकलीफ नाही, बिमारी नाही, तडी मरवाचा नाही, तडी काही खराब बात नाही, फकत तडी अवल बात ह. तडी परमेश्वर आपण देखवासाठी वैखवासाठी तो आपली फिकर करीन, मग आपण ताल स्वर्गा म्हणजार जावाचा ह. तर आपण ताल एक रस्ता धरवाचा होना, तो रस्ता आपण ताल तडी लिकन जाईन. येशू म्हणत होता रस्ता खरी बात जीवन मी छान, माकडे युवा बिगर परमेश्वर जोड कोणाल भी जाता येत नाही. त्या म्हणून फकत येशू ख्रिस्त हा एक रस्ता ह, दुसरा कोणताच रस्ता नाही. जर तुम्हाला मन होईल आपण स्वर्गात जावाचा ह, त्या म्हणून त्यावर भरोसा धरा, त्यावाली बात ऐका, तुम्हाला त्याची मंग जावाचा होना, त्यासारखा राहवाचा होना, त्याच्या म्हणणं ऐकवाल होना, त्याची इबाबत करवाल होना. प्रभू येशू सांगा की आमचा पाप त्याकडे कबूल करवाल होना, तहूनच प्रभू येशू आफांताल नजीक लिहिन अन तो आफान मदत करीन, अन आपण मरी भी गेलं तरी तो आफांताल स्वर्गामझार लिकन जाईल.